चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोल्हापुरातले साखर कारखाने साखर रिकव्हरीत पुढे। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2019-2020 चा साखर हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे। कोल्हापूर क्षेत्रामध्ये साखर रिकव्हरीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे। आतापर्यंत सरासरी साखर रिकव्हरी 11.99% आहे। कोल्हापूर विभागात 19 फेब्रुवारीपर्यंत 142.29 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झालं आणि 11.99 साखर रिकव्हरीच्या हिशोबाप्रमाणे 170.65 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं। साखर रिकव्हरीमध्ये सांगली जिल्ह्यातील निनाई देवी साखर कारखाना 12.79% अव्वल स्थानावर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा साखर कारखाना 12.72% रिकव्हरीसह दुसऱ्या स्थानावर आहे। सरासरी रिकव्हरीमध्ये खासगी साखर कारखाने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा पुढे आहेत। साखर कारखान्यांचा हंगाम यावर्षी डिसेंबरपासून खूपच कमी वेगानं सुरू झाला। अतिवृष्टी आणि पुरामुळे सुरुवातीला ऊस गाळपामध्ये अडचणी आल्या। जानेवारीपासून गाळपाला वेग आला, पण शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूरग्रस्त ऊस तोडणीत कारखान्यांनी फारसा रस दाखवला नाही। यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना याची दखल घ्यावी लागली। त्यांनी सांगितल्यानंतर पूरग्रस्त ऊस तोडला गेला।